अथ श्रीकाशी विश्वनाथ स्तोत्रम् कंठे यस्य लसत्करालगरलं गंगाजलं मस्तके वामांगे गिरिराज राजतनया जाया भवानी सती नंदी स्कंदगणाधिराज सहित श्री विश्वनाथ प्रभु काशी मंदिर संस्थितोखिल गुरुर्देयात् सदा मंगलम् यो देवैरसुरैर्मुनीन्द्रतनयैर्गन्धर्वयक्षोरगैर्नागैर्भूतलवासिभिर्द्विजवरैः संसेवितः सिद्धये या गङ्गोत्तरवाहिनी परिसरे तीर्थैरसङ्ख्यैर्वृता सा काशी त्रिपुरारिराजनगरी देयात् सदा मङ्गलम् तीर्थानां प्रवरा मनोरथकरी संसारपारागरा नन्दानन्दिगणेश्वरैरुपहिता देवैरशेषैस्तुता या शम्भोर्मणिकुण्डलैककणिका विष्णोस्तपोर्दीर्घिका सेयं श्रीमणिकर्णिका भगवती देयात् सदा मङ्गलम् एषा धर्मपताकिनी तटरुहा सेवा वसन्नाकिनी पश्यन् पातकिनी भगीरथ तपसाफल्य देवाकिनी प्रेमारूढपताकिनी गिरिसुता साकेकरा स्वाकिनी काश्याम् उत्तरवाहिनी सुरनदी देयात् सदा मङ्गलम् विघ्नावासनिवासकारणमहागण्डस्थलालम्बित सिन्दूरारुणपुञ्जचन्द्रकिरण प्रच्छादिनागच्छवि श्रीविश्वेश्वरवल्लभो गिरिजया सानन्दकानन्दित स्मेरास्यस्तव डुण्डिराजमुदितो देयात् सदा मङ्गलम् केदारकलशेश्वर पशुपतिर्ममेश्वरो मध्यमो ज्येष्ठेशो पशुपश्च कन्दुकशिवो विघ्नेश्वरो जम्बुक चन्द्रेशोऽयमृतेश्वरो भृगुशिव श्रीवृद्धकालेश्वरो मध्येशो मणिकर्णिकेश्वर शिवो देयात् सदा मङ्गलम् गोकर्णस्त्वथ भारभूतनुधनु श्रीचित्रगुप्तेश्वरो यक्षेशस्तिलपर्णसङ्गम शिवो शैलेश्वर कश्यप नागेशोऽग्निशिवो निधीश्वर शिवो गस्तीश्वरस्तारक ज्ञानेशोऽपि पितामहेश्वर शिवो देयात् सदा मङ्गलम् ब्रह्माण्डम् सकलम् मनोषितरसैरत्नैपयोभिर्हरम् खेलै पूरयते कुटुम्बनिलयान् शम्भोर्विलासप्रदा नानादिव्यलता विभूषित वपू काशीपुराधीश्वरे श्रीविश्वेश्वरसुन्दरी भगवती देयात् सदा मङ्गलम् या देवी महिषासुरप्रमथने या चण्डमुण्डापहा या शुम्भासुररक्तबीजदमनी शक्रादिभिः संस्तुता या शूलासिधनुशरा भयकरा दुर्गादिसन्दक्षिणा माश्रित्याश्रितविघ्नशं समयतु देयात् सदा मङ्गलम् आद्या श्रीर्विकटा ततस्तु विरजा श्रीमङ्गला पार्वती विख्याता कमला विशालनयना ज्येष्ठा विशिष्टानना कामाक्षी च हरिप्रिया भगवती श्रीघण्टघण्टादिका मौर्या षष्टिसहस्रमातृसहिता देयात् सदा मङ्गलम् आदौ पञ्चनदम् प्रयागम परम् केदारकुण्डम् कुरु क्षेत्रम् मानसकम् सरोमृतजलम् शावस्य तीर्थम् परम् मत्स्योदर्यथ दण्डखाण्डसलिलम् मन्दाकिनी जम्बुकम् घण्टाकर्णसमुद्रकूपसहितो देयात् सदा मङ्गलम् रेवाकुण्डजलम् सरस्वतीजलम् दुर्वासकुण्डम् ततो लक्ष्मीतीर्थलवाङ्कुशस्य सलिलम् कन्दर्पकुण्डम् तथा दुर्गाकुण्डमसीजलम् हनुमत कुण्डप्रतापोर्जित प्रज्ञानप्रमुखानिव प्रतिदिनम् देयात् सदा मङ्गलम् आद्यकूपवरस्तु कालदमन श्रीवृद्धकूपोपरो विख्यातस्तु पराशरस्तु विदितकूपसरो मानस जैगीषव्यमुनिशशाङ्कनृपते कूपस्तु धर्मोद्भव ख्यात सप्तसमुद्रकूपसहितो देयात् सदा मङ्गलम् ಲಕ್ಷ್ಮೀ ನಾಯಕ ಬಿಂದು ಮಾಧವ ಹರಿರ್ಲಕ್ಷ್ಮೀ ನೃಸಿಂಹಸ್ತೋ ಗೋವಿಂದಸ್ತ್ವಥ ಗೋಪಿಕಾ ಪ್ರಿಯತಮ ಶ್ರೀನಾರದ ಕೇಶವ ಗಂಗಾ ಕೇಶವ ವಾಮನಾಖ್ಯ ತದನು ಶ್ವೇತೋ ಹರಿ ಕೇಶವ ಪ್ರಹ್ಲಾದಾದಿ ಸಮಸ್ತ ಕೇಶವ ಗಣೋ ದೇಯಾತ್ ಸದಾ ಮಂಗಲಂ ಲೋಲಾರ್ಕೋ ವಿಮಲಾರ್ಕ ಮಾಯುಖ ರವಿ ಸಂವರ್ತ ಸಂಜ್ಞೋ ರವಿರ್ ವಿಖ್ಯಾತೋ ದೃಪ ದುಃಖ ಖೋಲ್ಕ ಮರುಣ ಪ್ರೋಕ್ತೋಕ್ತರಾರ್ಕೋ ರವಿ ಗಂಗಾರ್ಕಸ್ತ್ವಥ ವೃದ್ಧ ವೃದ್ಧಿ ವಿಬುಧಾ ಕಾಶೀಪುರಿ ಸಂಸ್ಥಿತಾ ಸೂರ್ಯಾ ದ್ವಾದಶ ಸಂಜ್ಞಕಾ ಪ್ರತಿದಿನಂ ದೇಯಾತ್ ಸದಾ ಮಂಗಲಂ ಆದ್ಯೋ ಢುಂಡಿ ವಿನಾಯಕೋ ಗಣಪತಿಶ್ಚಿಂತಾಮಣಿ ಸಿದ್ಧಿದ ಶೇನಾ ವಿಘ್ನಪತಿಸ್ತು ವಕ್ರವದನ ಶ್ರೀಪಾಶಪಾಣಿ ಪ್ರಭು ಆಶಾ ಪಕ್ಷ ವಿನಾಯಕ ಪ್ರಶಕರೋ ಮೋದಾದಿಕ ಖಡ್ಗುಣೋ ಲೋಲಾರ್ಕಾದಿ ವಿನಾಯಕ ಪ್ರತಿದಿನಂ ದೇಯಾತ್ ಸದಾ ಮಂಗಲಂ ಹೇರಂಬೋ ನಲಕೂಬರೋ ಗಣಪತಿ ಶ್ರೀ ಭೀಮಚಂಡೀಗಣೋ ವಿಖ್ಯಾತೋ ಮಣಿಕರ್ಣಿಕಾ ಗಣಪತಿ ಶ್ರೀ ಸಿದ್ಧಿದೋ ವಿಘ್ನಪ ಮುಂಡಶ್ಚಂಡಮುಖಶ್ಚ ಕಷ್ಟಹರಣ ಶ್ರೀದಂಡಹಸ್ತೋ ಗಣ ಶ್ರೀ ದುರ್ಗಾಖ್ಯಗಣಾಧಿಪ ಪ್ರತಿದಿನಂ ದೇಯಾತ್ ಸದಾ ಮಂಗಲಂ ಆದ್ಯೋ ಭೈರವ ಭೀಷಣಸ್ತದಪರ ಶ್ರೀಕಾಲರಾಜಕ್ರಮಾತ್ ಶ್ರೀ ಸಂಹಾರಕ ಭೈರವಸ್ತ್ವಥ ರುರುಷ್ಟೋನ್ಮತ್ತಕೋ ಭೈರವ ಕ್ರೋಧಶ್ಚಂಡಕಪಾಲ ಭೈರವ ವರ ಶ್ರೀಭೂತನಾಥಾದಯೋ ಯಷ್ಟೌ ಭೈರವ ಮೂರ್ತಯ ಪ್ರತಿದಿನಂ ದೇಯಾತ್ ಸದಾ ಮಂಗಲಂ ಆಯಾತೋಂಬಿಕಯಾ ಸಹ ತ್ರಿನಯನ ಸಾರ್ಧಂ ಗಣೈರ್ನಂದಿತಾಂ ಕಾಶೀಮಾಶು ವಿಶನ್ಹರ ಪ್ರಥಮತೋ ವಾರ್ಷಧ್ವಜೇವ ಸ್ಥಿತ ಆಯಾತಾದಶ ಧೇನವ ಸುಕಪಿಲಾ ದಿವ್ಯೈಷುಪಯೋಭಿರ್ಹರಂ ಖ್ಯಾತಂ ತದ್ವಿಷಭಧ್ವಜೇನ ಕಪಿಲಂ ದೇಯಾತ್ ಸದಾ ಮಂಗಲಂ ಆನಂದಾಖ್ಯವನಂ ಹಿ ಚಂಪಕವನಂ ಶ್ರೀನೈಮಿಷಂ ಖಾಂಡವಂ ಪುಣ್ಯಂ ಚೈತ್ರರಥಂ ತ್ವಶೋಕ ವಿಪಿನಂ ರಂಭಾಫನಂ ಪಾವನಂ ದುರ್ಗಾರಣ್ಯಮಥೋಪಿ ಕೈರವವನಂ ಬೃಂದಾವನಂ ಪಾವನಂ ವಿಖ್ಯಾತಾನಿ ವನಾನಿ ವಃ ಪ್ರತಿದಿನಂ ದೇಯಾತ್ ಸದಾ ಮಂಗಲಂ ಅಲಿಕುಲದಲ ನೀಲ ಕಾಲದಷ್ಟ್ರಾಕರಾಲ ಸಜಲ ಜಲದನೀಲೋ ವ್ಯಾಲಯಜ್ಞೋಪವೀತ ಅಭಯವರದ ಹಸ್ತೋ ಡಾಮರೋದ್ದಾಮನಾದ ಸಕಲ ದುರಿತ ಭಕ್ಷೋ ಮಂಗಲಂ ವೋ ದದಾತು ಅರ್ಧಾಂಗೇ ವಿಕಟಾ ಗಿರೀಂದ್ರತನಯೋ ಗೌರೀ ಸತೀ ಸುಂದರೀ ಸರ್ವಾಂಗೇ ವಿಲಸದ್ವಿಭೂತಿ ಧವಲ ಕಾಲೋ ವಿಶಾಲೇಕ್ಷಣ ವೀರೇಶ ಸಹ ನಂದಿ ಭೃಂಗಿ ಸಹಿತ ಶ್ರೀ ವಿಶ್ವನಾಥ ಪ್ರಭು ಕಾಶೀ ಮಂದಿರ ಸಂಸ್ಥಿತೋಖಿಲ ಗುರುರ್ದೇಯಾತ್ ಸದಾ ಮಂಗಲಂ ಯಪ್ರಾತ ಪ್ರಯತ ಪ್ರಸನ್ನ ಮನಸಾ ಪ್ರೇಮ ಪ್ರಮೋದಾಕುಲ ಖ್ಯಾತಂ ತತ್ರ ವಿಶಿಷ್ಟ ಪಾದ ಭುವನೇಶೇಂದ್ರಾದಿಭಿರ್ಯತ್ಸ್ತುತಂ ಪ್ರಾತ ಪ್ರಾಂಗುಖಮಾಸನೋತ್ತಮಗತೋ ಬ್ರೂಯಾತ್ ಶೃಣೋತ್ಯಾದರಾತ್ ಕಾಶೀವಾಸಮುಖಾನ್ಯವಾಪ್ಯ ಸತತಂ ಪ್ರೀತೇ ಶಿವೇ ಧುರ್ಜಟೀ ಇತಿ ಶ್ರೀಮಚ್ಚಂಕರಾಚಾರ್ಯ ವಿರಚಿತಂ ಕಾಶೀ ವಿಶ್ವನಾಥ ಸ್ತೋತ್ರಂ ಸಂಪೂರ್ಣಂ.